इंग्रजांची गुलामगिरी संपवावी असं वाटत नाही तुम्हाला? बोला ना, तुम्हाला काय वाटतंय?
इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याच्या गप्पा करताय, परंतु आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा तुम्ही कधी विचार केला? ह्या गोऱ्या लोकांचं साम्राज्य आज ना उद्या उलथवलं जाईल, कारण ते मुळातच परकीय. हा खालचा तो वरचा हा जो भेदभाव आहे आणि त्या भेदभावासोबत येणाऱ्या ज्या अन्याय परंपरा त्या मोडण्याचा आपण कधी विचार करणार आहोत? तुम्हाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य पाहिजे ते तुम्ही मिळवा, आणि मला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे ते मी मिळवतो.
सुनो मेरी बात पूरी ध्यान से, ये दुनिया चली अंबेडकर के नाम से. ज्ञान उन्हें प्राप्त करानी होता तो फिर संविधान लिखने वाला पैदा नहीं होता. जो तुम सोचते से बाबा साहेब बुद्धिज्म के, ऐसे कैसे तुम क्रिटिसाइज भी करते? पहले के लड़कियां काम करने से डरते, आज सड़क पे जाके इंडिपेंडेंटली घूमते. पहले के काल में बच्चे टिक से नहीं पढ़ते थे और आज के काल में खुद के पैर पे चलते. रूल्स रेगुलेशन जो तुम हक से बोलते, बाबा साहब ने लिखा ये तुम लोग कैसे भूलते? एक जगह पर अकेले खड़े थे, सबको नीचा दिखा कर आता. एक माझ्या भावामीने बघितलं देवाला, जे काही केला त्याने आमच्यासाठी तोच आमचा देवा. जाती भेद करके तुमने क्या किया, असेल एक दुसरो के मन में हेट दिलाया वापिस. बाबा साहब ने ये सब ठीक करके छोड़ दिया, पर तुम जैसे लोगों ने खराब कर दिया. आजकल वो भी गाली दे रहे हैं जिसके पास उनके वांडे. बाबा साहब ने 32 डिग्री किए थे आराम से, 32 पूछते जो नहीं कर सकते. पहले जाके भर ले अपने फोन के किस्ते, थोड़ा पढ़ लिया होता बाबा साहब के चर्च नीते अपन बोले सोने. आज अपन बोल तो एकच साहेब, बाबा साहेब जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा.
आणि म्हणूनच मी म्हणतो, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.